हॅलो, गुड आफ्टरनून. मॅम, फ्रान्सिस किंग मधून बोलतोय. तुम्ही एकदम साईट व्हिजिट केली होती, तर आता काही रिक्वायरमेंट आहे का तुमची फ्लॅट साठी, प्रॉपर्टी साठी वगैरे? मॅम, अभिरुची परिसर साठी बघितलं होतं का तुम्ही? तुम्ही साईट व्हिजिट केली होती का मॅम? अच्छा, ठीक आहे मॅम. म्हणजे मग तुम्ही आता इंटरेस्टेड नाही का दुसऱ्या कुठल्या प्रोजेक्ट मध्ये? अच्छा, ठीक आहे मॅम. तुम्ही साईट व्हिजिट तर केली होती ना? ठीक आहे मॅम.